बात करू या का? श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. वंदे गुरुनाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनतेजांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांते. स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ इनकॉर्पोरेशन तर्फे मी आपल्या सर्वांचे आजच्या गुरुपौर्णिमेच्या आपल्या विशेष केंद्रात सहर्ष स्वागत करते. मागच्या रविवारच्या यशस्वी व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग नंतर आज आपण पुन्हा एकदा आपल्या गुरुमाऊलीचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकत आहोत. ह्याच्यासाठी आपल्या पुणे टीमनी खूप प्रयत्न केले आणि खूप धडपडही, त्यामुळे ते मनपूर्वक आभार मानून आपण या केंद्राची सुरुवात करणार आहोत. सद्भक्त सौ सुप्रिया ब्रह्मे आता श्री समर्थ रामदास स्वामीकृत गुरुपादुकाष्टक म्हणून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. प्रार्थना करायच्या आधी सर्वांना विनंती करते की त्यांनी 4-6 दाबून आपले लाईन्स म्यूट करून घ्यावेत, कारण आपण नमस्कार कार्यक्रमाच्या अगदी शेवटी करणार आहोत. सुप्रिया.
हो मंजिरी, आवाज ऐकू येतोय?
हो हो, व्यवस्थित.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्रीराम ज्या संगतीने च वीराग झाला मनोदरींचा जड भास गेला साक्षात परात्मा मग भेट वीरा विसरू कसा मी गुरुपादुकाला विसरू कसा मी गुरुपादुकाला सद्योग पंथे घरी आळीले अंगे च माते परब्रह्म केले प्रचंड तो बोधरवी उदेला विसरू कसा मी गुरुपादुकाला चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला कयाची परम पदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला जे सत्यवदा गुप्त जनात वागे प्रपन्न भक्ता निज बोध सांगे सद्भक्त भावा करिता भुकेला विसरू कसा मी गुरुपादुकाला अनंत माझे अपराध कोटी नाही मनी घालुनी सर्व पोटी प्रबोध करिता श्रम भार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला विसरू कसा मी गुरुपादुकाला काही मला सेवनही न झाले तथापि केले मज उद्धरीले आता बिन प्राण प्याला विसरूप स्वामी गुरु पादुकाला माझा अहम भाव वसे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगिकारी नाही मनी अल्प विकार जाला विसरू कसा मी गुरु पादुकाला आता कसा हा उपकार फेडू हा देह ओवाळुनी दूर सांडू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसा मी गुरु पादुकाला जया वानिता वानिता वेदवाणी म्हणे नेती नेती तिला जे दुरुनी नभे अंत नापार याच्या रूपाला विसरू कसा मी गुरु पादुकाला जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसा मी गुरु पादुकाला विसरू कसा मी गुरु पादुकाला
माझा अहम भाव वसे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारे नाही मनी अल्प विकार जाला विसरू कसा मी गुरु पादुकांना स्वामीजी एखाद्या मांत्रिकाप्रमाणे आपल्या जीवनात आले व विषयांनी भरलेले आपले मन कधी स्वामी प्रेमाने परमार्थ प्रेमाने भरून गेले कळले देखील नाही त्यांना विसरणे म्हणजे स्वतःला विसरण्यासारखे आहे असे जीवाचे जीवन अमृताची तनू ब्रह्मांड भूषणू नारायणाने आपला स्वीकार केला आहे हे आपण कोणत्याही क्षणी कसे विसरू शकू त्यांच्या सगुण मूर्तीने आपल्याला वेळ लावले आहे मन त्या सगुण ब्रह्माच्या दर्शनासाठी लाचावते तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे पुढा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे कृपा अधि अवतरे शब्द पाठी अशा गुरु पादुकांपुढे अहंभाव जाणार सद्गती अंतकरणाने अश्रू पण होणार यात नवल काय आजच्या कार्यक्रमाचे पहिले भावपुष्प सद्भक्त जितेंद्र कुलकर्णी स्वामींच्या चरणी अर्पण करतील पूर्वी US मध्ये राहिलेले आणि आता पुन्हा काही काळ वास्तव्यासाठी US मध्ये परतलेले जितू दादा यांना मोठे स्वामी आणि स्वामी मकरंदनाथ या दोघांचाही सहवास लाभतो आहे आता मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले भावपुष्प स्वामी चरणी अर्पण करावे जितू दादा
हो ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः माझा जन्म आणि सुरुवातीचे 7-8 वर्षे पुण्यात गेली पण नंतर वडिलांच्या बदलीमुळे पुणे सोडावे लागले त्यातली ग्रॅज्युएट होईपर्यंत घरी मी माझा मोठा भाऊ राजू आणि आई वडील असे चौघांचे कुटुंब होते. घरातील वातावरण धार्मिक होते. साधारण नोव्हेंबर 71 साली अचानक पावसला जाण्याचा योग आला. त्यावेळी मी 4-5 वर्षाचा असेल. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद हे त्यावेळी खोलीत झुकूनच होते आणि मौनात होते. स्वामीजींनी आई बाबांना श्री ज्ञानेश्वरीची प्रत दिली. त्यावेळी अशी कल्पना आली नाही की पुढे इतक्या वर्षानंतर त्यांनीच मार्गदर्शन केलेल्या नाथ संप्रदायाचा एक घटक होण्याचे परमभाग्य आम्हा घरातील सर्वांना लाभेल. पुढे बाबांची बदली नागपूरला झाली. नागपूरला असताना आईला भाऊ संत काकूंबद्दल समजले आणि 86-87 सुमारास ती त्यांच्या केंद्रात राहायला लागली. भाऊ संत काकू या स्वामी माधवनाथांच्या शिष्या आणि नागपूरला केंद्र चालवायच्या. पुढे त्यांच्याच कडे त्यांनी सुरू केलेल्या युवा केंद्रात मी आणि माझा मोठा भाऊ जायला लागलो. 1990 बाबांची बदली पुण्याला झाली. भाऊ संत काकूंकडनं पुण्यातील केंद्राचा पत्ता घेतला. केंद्र सुरू होण्यापूर्वी आम्ही माया अपार्टमेंट मध्ये पोहोचलो. स्वामीजी प्रत्यक्ष कसे दिसत असतील, केंद्रात काय होत असेल अशी उत्सुकता लागून राहिली होती. केंद्रातील वातावरण खूपच शांत आणि पवित्र होते. काही वेळाने केंद्रातील दिवे अचानक लागायला सुरुवात झाली आणि नंतर लगेचच परमपूज्य स्वामी माधवनाथ स्वामींची अतिशय तेजस्वी मूर्ती साकार झाली. कोणी हात जोडून सर्वांकडे आपल्या नेत्रांमधून प्रेमाचा वर्षाव करत ते दिमाखात आपल्या आसनाकडे चालत गेले. त्यांच्या मागून अतिशय निर्मळ सुंदर गौरवर्णाच्या परमपूज्य चरणाताईंना पाहून प्रत्यक्षात देवीची आठवण झाली. स्वामीजींनी आपल्या आसनावर बसून मी हास्य करत सर्व साधकांवरून दृष्टी ठेवली. काही साधकांकडे बघून त्यांनी डोळ्यांनी काही मिथिल हावभाव केले. स्वामीजींना पाहिल्यावर तू माऊली हुनी मायाळ, चंद्रा हुनी शीतळ, पाणिया हुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा याच उक्तीची आठवण झाली. केंद्र झाल्यावर स्वामीजींना सौ संत काकू आणि नागपूरचा रेफरन्स दिला. त्यावेळी अगदी मनमोकळे असून त्यांनी आम्हाला केंद्रात येत जा असे अगदी प्रेमाने सांगितले. केंद्रातील प्रचंड मोठा तरुण साधक वर्ग आणि त्या साधकांचे आध्यात्मिक ज्ञान हे सर्वच अचंबित करणारे होते. येथील केंद्रात वयावर काहीच निर्बंध नाहीत याची जाणीव झाली. अगदी ताण्या काळापासून 80-85 वर्षाचे वृद्ध स्वामीजींच्या पदकमळावर लोळण घालायला तयार होते. स्वामीजींनी आपल्या प्रेमाने हजारो साधकांना अभ्यस्त केले होते आणि प्रत्येकाला स्वामीजी माझे आहेत असाच निश्चय होता. केंद्रात अजून एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे अगदी उच्च शिक्षित साधक वर्ग. शुद्ध परमार्थाचा पाया असलेली केंद्राची कल्पना साकार करताना स्वामीजींना किती कष्ट पडले असतील याची कल्पना पण आपण करू शकत नाही. 1989 अध्यात्म मंगलधाम येथील केंद्र झाल्यावर पूजनीय स्वामीजींना अनुग्रहाबद्दल विचारले. स्वामीजींनी लगेच पुकार देऊन 18 नोव्हेंबरला अत्यंत कृपाळूपणे अनुग्रह दिला. 1992 नोकरीनिमित्त आधी 1 वर्ष सिंगापूर आणि मग 1993 युएसला आलो. या काळात केंद्र त्यासंबंधी असणारे सर्व व्यवहार हे दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होते. त्या काळातील परमपूज्य स्वामी मकरंदनाथांची केंद्रातील प्रसार प्रवचने आणि त्यांना मोठ्या स्वामीजींनी दिलेली दाद असे प्रसंग आधीच स्पष्टपणे आठवतात. माझे लग्न झाल्यावर दौलीनाने देखील परमपूज्य स्वामी माधवनाथ स्वामींचा अनुग्रह घेतला. 1996 छोट्या रियाला घेऊन सुट्टीसाठी पुण्यात गेलो. त्यावेळी असे वाटलेही नाही की पूजनीय स्वामीजींची देहाने परत भेट होणार नाही. 30 जुलै 1996 गुरु पौर्णिमेच्या पवित्र दिवशी स्वामीजी अचानक त्यांच्या स्वामींच्या चरणी लीन झाले. त्यानंतर पूजनीय स्वामी मकरंदनाथ हे उत्तराधिकारी झाल्याची बातमी कळली. पूजनीय स्वामी मकरंदनाथांची प्रत्यक्ष भेट 1998 पुण्यात सुट्टीसाठी आलो त्यावेळी झाली. त्यांच्या पायावर डोके ठेवल्यावर ती शांती आणि समाधान याचा अनुभव आला. पूजनीय स्वामीजी आणि परमपूज्य तो मधुराताईंनी त्याच प्रेमाने आणि आपुलकीने आम्हा सर्वांची चौकशी केली. केंद्रातील शिस्त तशीच पाहाव्यात मिळाली. पूजनीय स्वामीजींनी संपूर्ण केंद्राची जबाबदारी अत्यंत निलया दिली. परमपूज्य स्वामी मकरंदनाथ यांचे त्यांच्या गुरुबद्दल असणारे गुरुप्रेम आणि गुरुश्रद्धा याची प्रचिती तर सतत येत असते. 2005 साली स्वामीजींशी भारतात येण्याबद्दल चर्चा केली आणि 2006 मध्ये आम्ही चौघे पुण्यात परत आलो. त्याच काळी गुरुगाव साधकाश्रमात जाण्याची संधी मिळाली. त्यातील अनुभव हा फारच वेगळा होता. निसर्गाचे जवळीक आणि त्याहूनही स्वामीजींचा मिळणारा सहवास ही त्यातील ठळक लक्षणे. परमपूज्य स्वामीजी व्यावहारिक पातळीवर पण किती खोलवर जाऊन विचार करतात याचा अनुभव आला. पुण्यात घर घेण्यासाठी काही ऑप्शन्स होते. त्यावेळी स्वामीजींना त्याबद्दल विचारले. एक बंगला हा वाईट वस्तीपासून थोडं जवळ आणि एकाकी आहे. घरी दोन मुले मोठ्या होत आहेत. काही उत्सवात तो मोठा वाजत तेथे गाणी लावली जातात, म्हणून तो बंगला घेऊ नये असे त्यांनी मला सांगितले. स्वामीजी किती सर्व बाजूनी विचार करतात जे आम्हाला सुचले पण नाही. पुढे स्वामीजींच्याच आशीर्वादाने पुण्यात एक छान वस्तू साकारता आली. 2 ऑक्टोबर 2008 पूजनीय स्वामीजी आणि पूजनीय सौ मधुराताई यांची नवीन वास्तूत पाद्यपूजा करायचं ठरले. स्वामीजींनी त्या दिवशी 7 वाजताची वेळ दिली, परंतु त्याच दिवशी 2 वाजता फोन करून तो मधुराताईंनी स्वामीजींची तब्येत बरी नसल्याचे पण ते ठरल्याप्रमाणे पूजेसाठी येणार असल्याचे सांगितले. बरोबर 7 वाजता पूजनीय स्वामीजी आणि पूजनीय सौ मधुराताईंनी यांच्या आगमनाने आमची वास्तू पावन झाली. खरंच संत हे स्वतःच्या देहापेक्षा इतरांचे भाव जपतात याचाच प्रत्यक्ष अनुभव आला. अतिशय निर्मळ उत्साही अशा पूजनीय सौ मधुराताईंनी केंद्रातील सर्वांना आपल्याचे करून घेतले आहे. रिया आणि रितू यांची पण त्या नेहमी चौकशी करत असतात. 2010 साली US मध्ये एका लॉंगटर्म अपॉइंटमेंटसाठी आलो आणि स्वामीजींची चर्चा करून कुटुंबाला मागील महिन्यात इकडे घेऊन आलो. एकदा स्वामीजींना नमस्कार केला, त्यावेळी मी तुमच्या बरोबरच आहे असे त्यांनी सांगितल्यावर मनाची हुरहुर कमी झाली. आता US मधील फोन केंद्रामुळे येथेही केंद्राचा अनुभव घेता येतो. दर 3 रविवारी पूजनीय स्वामीजी सतत पंकज दादा, मिलिंद दादा, सुनील दादा हे अति कृपाळूपणे साधकांना मार्गदर्शन करतात. आज तर स्वामीजींना प्रत्यक्ष व्हिडिओवर बघण्याची संधी आपल्या सर्वांना मिळणार आहे. खरोखर स्वामीजी आणि पुण्यातील सत्पक्तांची टीम या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे. या धकाधकीच्या जीवनात कितीतरी अस्थिरता सतत अनुभवात येते. अशावेळी पूजनीय स्वामीजींचे विचार, प्रवचने, पुस्तके हे एखाद्या जादूच्या कांडीसारखी संजीवनी देऊन जातात. असा अनुभव आला आहे की मागील काही प्रश्नांची उत्तरे मनातील काही प्रश्नांची उत्तरे स्वामीजींच्या सत्संगामधील त्यांचे विचार ऐकताना मिळून जातात. सकाळी ध्यान स्वामीजींच्या आत्मबोधाच्या वाटा यातील एक प्रवचन वाचतो आणि गाडीमध्ये स्वामीजींच्या प्रवचनाची सीडी ऐकताना ड्रायव्हिंगचा स्ट्रेस पण जाणवत नाही. स्वतःमध्ये अजूनही खूप उणीवा आहेत. तसेच हे सर्व बदलण्यासाठी खूपच लांबचा प्रवास अजूनही करावायचा आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त मी पूजनीय स्वामीजींना अशी प्रार्थना करतो की माझ्यातील सद्भाव वृद्धिंगत होवो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, हृदय कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे ह्याची आता. हरिओम सत्सत.
श्रीराम जी, तुम्हालांनी आठवण सांगितली की बरं नसताना सुद्धा कोणतीही रिझर्वेशन न ठेवता स्वामीजी त्यांच्या घरी आले व त्यांची पाद्यपूजा स्वीकारली. खरोखर आपण भक्त म्हणतो मात्र तेच आपली सर्वांगाने सेवा करीत असतात. पोटेऱ्यासारखा देह आपल्यासाठी झिजवत असतात. तुझी या प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझी पाई. स्वामीजी म्हणजे गुणांची खाण. या खजिन्यात आपण आपल्या पात्रतेवढेच रोहन करू शकणार खरं तर. मात्र एक गोष्ट जी मला सर्वात भावते म्हणजे योग्य असा विचार, त्याचं तसं चिंतन आणि पुढे त्याचा अभ्यास. या योगाने त्यांनी आपल्या जीवनात एक उंच भरारी घेत आहेत. प्रत्येक गोष्टीचा आधीच योग्य तो विचार व तसा अभ्यास हे त्यांच्या जीवनातील एक मोठे सूत्र आहे असे जाणवते. त्यांचे इतक्या भिन्न भिन्न प्रकृतींशी कसे काय जमते असे त्यांना एकाने विचारले. त्यावर ते म्हणाले होते, येणारी प्रत्येक व्यक्ती माझा मित्र आहे असे मी आधीच मनात ठरवतो. मग प्रत्येक व्यक्तीशी मी त्याच्या प्रकृतीनुरूप वागतो, म्हणून माझ्या सगळ्यांशी जमते. मिलिंद काकांकडनं एक आठवण ऐकली होती. त्यांनी विचारले होते स्वामीजींना की तू लग्नाविषयी काय ठरवले आहेस. तेव्हा त्यांचा ह्याच्याविषयीही विचार झालेला होता. करायचे असे नाही आणि नाही करायचे असेही नाही. स्वामीजी सांगतील ते करायचे अशी त्यांची मनोभूमिका होती. तर प्रमोशन का घेत नाही, कारण स्वामीजींसह राहून जीवन घडवायचे आहे व त्यांच्या व त्यांच्या परिवाराच्या सामान्य गरजांसाठी त्यांची नोकरी पुरेशी आहे. सारासार विचार आणि त्याप्रमाणेच कर्म आचरण यामुळे त्यांनी आपले जीवन एका उंच पातळीवर नेले. हे मला अतिशय प्रेरणादायी वाटते. आता सद्गुरूंविषयी आणखी काही आठवणी, त्यांच्याविषयीचे आपले भाव आता आपण अजून एका भावसुमनामध्ये ऐकणार आहोत. सद्भक्त श्री मंगेश म्हस्कर हे आता सद्गुरू चरणी त्यांचे भावपुष्प अर्पण करतील. मंगेश दादा हा 2005 सालपासून US मध्ये आहे. डॅलसचे उपकेंद्र, तिसऱ्या रविवारचे आपले केंद्र, पहिल्या रविवारचे केंद्र, तसेच उन्मेष किंवा प्रसाद लाभरीजवर जॉईन करून घेणे अशा केंद्राच्या विविध सेवेंमध्ये त्याचा मोलाचा सहभाग आहे. आता आम्ही त्याला विनंती करते की त्यांनी आपले भावपुष्प करावे.
मंजिरी आवाज ऐकवत आहे का?
हो मंगेश दादा.
ऐकू नाही आहे ना आवाज?
हो ना, वाटलं तर मी तुला मध्ये थांबेन. मला तर
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. तुझे वरुण गुण ऐची नाही मती, राहिल्याच्या श्रुती मौन्यपणे मौन्यपणे वाचा छोटावल्या चारी. ऐसे तुझे हरी रूप आहे आपला श्रीहरी, आपला पांडुरंग म्हणजे आपली सद्गुरु माऊली. आपल्या परमप्रिय प्राणप्रिय अशा सद्गुरु माऊलींच्या आठवणीत त्यांनी आपल्याला सोहम साधनेचा जो अमोल ठेवा दिलेला आहे त्याचं स्मरण करण्यासाठी आपल्या गुरुमाऊलीबद्दल आपला जो भाव आहे तो व्यक्त करण्यासाठी आज आपण एकत्र जमलो आहोत. निरंजनाच्या वातीने सूर्याची पूजा करता येणे कठीण आहे. आपल्या देहाच्या मर्यादित शक्तीमुळे सूर्याकडे पाहणे, सूर्याला स्पर्श करणे या गोष्टी अशक्य कोटीतल्या. त्याप्रमाणेच आपल्या सद्गुरूंचं खरं स्वरूप अनाकलनीय आहे. त्यांच्या आपल्यावरील कृपेची खरी जाणीव आपल्याला होणं कठीण आहे. मात्र जगात पाऊल ठेवलेल्या लहानग्या बाळाला आपल्या आईचं लौकिकातलं नाव गाव माहीत नसतं, तिच्या शक्तीबुद्धीची जाणीव नसते. त्याला जाणवतं ते फक्त तिचं निर्व्याज प्रेम, तिच्या मायेचा बोलावा. त्या बालकाप्रमाणेच सद्गुरूंचा आठव केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा निसंदिग्धपणे जाणवतं ते त्यांचं आपल्यावर असलेलं निखळ आणि निर्मळ प्रेम, आणि तेच त्यांचं खरं स्वरूप असावं असं वाटत राहतं. सद्गुरु माऊली म्हणजेच परब्रह्म परमात्मा असल्यामुळे त्यांच्या देहभक्तीच्या पलीकडे जाऊन ते आपल्यावर प्रेम करतात असं संत आपल्याला सांगतात. त्यांचं खरं प्रेम आपल्याला ओळखता यावं म्हणून मोठ्या कृपाळूपणे त्यांनी आपल्याला अनुग्रह देऊन साधनारूपी धन आपल्या ओंजळीत दिला आहे. सातत्याने निरंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना केली तर आपल्यासारखा सामान्य जीव देखील देहमन बुद्धीच्या पलीकडे जाऊन सद्गुरूंचं खरं प्रेम ओळखू शकेल. या
हा सांगितला होता. कबीरा वादिन याद कर पग उपर तल शीख निरत लोक मे आयके इतर गया जगदीश. आपल्या आजूबाजूला हजारो लाखो लोकांची ही अवस्था असताना संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आपला जन्म व्हावा आणि 1992 साली पुणे शहरात इंजिनिअरिंगच्या निमित्ताने राहत असताना एका मित्रासोबत माया अपार्टमेंटच्या दिशेने आपले पाय वळावे या सगळ्यात सद्गुरूंची इच्छा हे एकच आपल्या सामान्य बुद्धीला आकलन होण्यासारखे कारण दिसून येते. 1992 ते 30 जुलै 1996 ही पूजनीय स्वामीजींच्या लीला चरित्रातील अखेरची 4 वर्षे. 7 एप्रिल 1993 या शुभ दिवशी पूजनीय स्वामीजींनी अनुग्रह दिल्यानंतर माया अपार्टमेंट, अध्यात्म मंगलधाम येथील केंद्रे तसेच परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या घरी आठवड्यातून एकदा ज्ञानेश्वरीवर प्रवचन होत असे तिथे जायला मिळे. मोठ्या स्वामीजींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या कालखंडात त्यांच्या फार जवळ जायला मिळत नसे. आपल्या केंद्रात प्रत्येकी देह मन बुद्धीच्या पलीकडे जाऊन साधना करण्याची शिकवण मिळत असून देखील मोठ्या स्वामीजींनी आपल्याला नावाने ओळखावं अशी एक ओढ मनात होती. पुढील वर्षभरात ही ओढ शिगेला पोहोचली. सद्भक्त निरंजनाताईंना आधी विचारून मग सकाळी 8:45 ते 9:15 या वेळात सत्संग होत असे तेव्हा पूजनीय स्वामीजींना भेटायचे आणि आपल्या मनातली खंत सांगायची असा निश्चय पक्का झाला. गुरुवार 1 डिसेंबर 1994 हा शुभ दिवस उजाडला. त्या काळात थोडी दुःखेदार मिशी बाळगीत असे. पूजनीय स्वामीजींच्या स्मरणात घाबरत घाबरत त्यांच्या खोलीत पाऊल ठेवलं. स्वामीजी पलंगावर पहुडले होते. आज पाऊल ठेवता क्षणी स्वामीजींची नजरानजर झाली आणि जणू वाट पाहत असल्यासारखे मिस्किलपणे हसत स्वामीजी म्हणाले, ये ये हा मिशीवाला आला, तुझी मिशी मला आवडते, तू केंद्रात येतोस मला ठाऊक आहे. माझ्या माऊलींचे हे शब्द ऐकले मात्र आणि अंतःकरणात खालमेल झाली. प्रश्न विचारण्याचं अवसान मिळून पडलं. सद्गुरूंच्या आणि आपल्या ओळखीला लौकिक ओळखीच्या नियमांची आवश्यकता नसते हा मोठा धडा मिळाला. त्यांचं आपल्यावर असलेलं निर्व्याज प्रेम आणि त्यांनी मोठ्या कृपाळूपणे आपल्याला दिलेलं साधन पाथेय त्यांची आणि आपली खरी ओळख तर तत्क्षणी वाटलं. मग सत्संग होईपर्यंत अनिमिष नेत्रांनी पूजनीय स्वामीजींकडे पाहत राहिलो. जननी हे जाणे बाळकाचे वर्म, सुख दुःख धर्म जे जे काही, अंधापुढे घेणे तिथला आधार, त्याचा हा विचार तोची जाणे. पुढे नोकरीनिमित्त मूळ शहरात मुंबईला स्थायिक झाल्यावर 21 जुलै 1996 या दिवशी गुरुपूजनानिमित्त माझ्या प्राणप्रिय सद्गुरु माऊलींचं देहातलं शेवटचं दर्शन झालं. वासराकडे गायीनं पाहावं असा भाव चंडून वाहणाऱ्या नजरेने सगळ्यांकडे पाहणारे आपले स्वामीजी, त्यांचं ते रूप मनपटलावर कायमचं कोरलं गेलं. काही काळ मुंबईत नोकरी आणि मग परदेशात बरीच वर्षे वास्तव्य झालं. आपल्या पुणे केंद्राशी संपर्क राहिला नाही. आपल्या संप्रदायाच्या दुसऱ्या शाखेशी काही काळ संपर्क राहिला. पण सद्ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे सद्गुरु मुखातून सातत्याने श्रवण व्हायला पाहिजे असे वाटे ती खूप आगत नव्हती. अखेरीस 2006 साली जालना शहरात सद्भक्त उन्मेष देशपांडे या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये एमबीटी कंपनीतर्फे आलेल्या एका तरुणाची गाठ पडली. सद्भक्त उन्मेषने आमच्या देवघरात पूजनीय स्वामीजींची तस्वीर पाहिली आणि आतापर्यंत कधीही आमच्या बोलण्यात न आलेला केंद्राचा विषय आणि एकमेकांची खरी ओळख पटली. स्वामी मकरंदनाथ यांच्याबद्दल बोललो नाही असा एकही प्रसंग त्यानंतर आमच्या भेटीत गेला नाही. सद्भक्त उन्मेषनेच माहिती दिल्यावरून युएसए कॉन्फरन्स केंद्रात जॉईन झालो. पूजनीय स्वामीजींची फोनवर एकदा सविस्तर बोलणे झाले. काल केला ती मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा या संतांच्या अभिवाचनातील अर्थ थोडा थोडा ध्यानात येऊ लागला. आपण बरीच वर्षे केंद्रापासून दूर होतो ही खंत नाहीशी झाली. हातात असलेला प्रत्येक क्षण प्रामाणिकपणे सत्कारणी लावावा असे वाटू लागले. आपला प्रकृती पहिली कडील भाव तसेच आपल्या प्रकृतीच्या पलीकडे जाऊन घरात आणि घराबाहेर वावरण्याचा अभ्यास ही साधकाने करण्यासारखी गोष्ट आहे हे पूजनीय स्वामीजींकडून कळले. सद्वित्री प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन दिते ज्ञानम ज्ञानिना हा तत्वदर्शिना हा या श्लोकावर निरूपण करताना स्वामीजींनी प्रणिपात कसा करावा, परिप्रश्न म्हणजे काय, हे अनेक प्रवचनांतून सांगितले. या श्लोकावरील स्वामीजींची प्रवचने कधी संपूत नयेत असे वाटे. यांती देवव्रतान देवान पितृन यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेच्या यांती मत्या भूतानि यांती भूतेच्या यांती मत्या चिनोपिमा या श्लोकावर निरूपण करताना पूजनीय स्वामीजींनी व्यवहारातील श्राद्ध यांती देवव्रतान देवान पितृन यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेच्या यांती मत्या चिनोति माम या श्लोकावर निरूपण करताना पूजनीय स्वामीजींनी व्यवहारातील श्राद्ध या कार्यरीती देखील व्यवहारातील श्राद्ध या चालीरीती देखील पारमार्थिक श्रद्धाभाव कायम ठेवून आणि आपल्या दिलधाऱ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञतेचा भाव म्हणून पाळायला हरकत नाही हे स्वतःचं उदाहरण देऊन निस्पंदितपणे सांगितलं. पूजनीय स्वामीजींनी सांगितलेल्या मध्यवर्ती संकल्पना आणि अनुषंगिक साधना ही त्यांची आपल्यावर मोठी कृपाच आहे. आपल्या केंद्रात येणाऱ्या प्रत्येक साधकाने केंद्राबाहेर गेल्यावर देखील सावध साक्षपी आणि दक्ष राहावे या कळवळ्यापोटी पूजनीय स्वामीजींनी आपल्याला मध्यवर्ती संकल्पना सांगितल्या. स्मरण अंतर्मुखता प्रेमभाव साक्षित्व शरणागती या भावात राहिल्याने पूजनीय स्वामीजींची आपल्याला आठवण राहते आणि पूजनीय स्वामीजींच्या आठवणीत मध्यवर्ती संकल्पनांचा चांगला अभ्यास होतो. रोजच्या ध्यानाच्या बैठकीपूर्वी आदरणीय पंकजदादांनी अलीकडेच युएसए कॉन्फरन्स केंद्रात सांगितल्याप्रमाणे अत्यंत प्रेमाने आपली सांप्रदायिक प्रार्थना आणि स्वामीजींचा आठव केला की तोच संकल्प आपल्याला ध्यानाच्या दीड तासाच्या बैठकीत पाठीचा कणा ताठ ठेवायला मदत करतो. त्या दिवशी आपल्या प्रेमाचा संवेग कमी पडतो. त्या दिवशी देहाकडे लक्ष जाऊन पाठीचा कणा काही वेळ ताठ राहत नाही असा अनुभव येतो. रामनवमीच्या दिवशी सद्गरीत होऊन रामविजय सांगणारे आपले पूजनीय स्वामीजी दरवर्षी ज्ञानोबा माऊलींची दिंडी पुण्यात येते. त्या काळात विठोबा माऊलींचे अभंग म्हणून घेणारे आनंदू रे आजी आनंदू रे असं एखादं भजन स्वतः सांगून दिंडीचं वातावरण निर्माण करणारे आपले स्वामीजी मोठ्या स्वामीजींच्या आठवणी सांगताना आणि ऐकताना रंगून जाणारे आपले स्वामीजी व्यवहारात वागताना चैतन्याशी चैतन्य बोलते आहे असा भाव ठेवून एकमेकांशी वागा असे कळकळीने सांगणारी माझी मकरंदनाथ माऊली बहु कुठेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो तोहार मायबाप तोहार तुमच्या महाराचा मी महार हा संतश्रेष्ठ तुकोबांचा अभंग म्हणताना कंठ दाटून येणारी माझी सद्गुरु माऊली आता हृदय आपले चौपाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरुंची या ओरीच्या निरूपणातून आपल्या हृदयाचा ठाव घेणारी माझी सद्गुरु माऊली श्रद्धापूर्वक असे वाटते की मोठ्या स्वामीजींनी विकलांग झालेला नश्वर देहाचा इंद्रा सोडला आणि ते मकरंदनाथ माऊली बनून आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. स्वामीजी माऊली आमच्या कानात ऐकण्याची शक्ती असेपर्यंत आमच्याकडून सातत्याने श्रवण चिंतन मनन घडत राहो ही तुमच्या चरणी नम्र प्रार्थना. विषयांकडे धावणाऱ्या आमच्या मनाच्या ओढी तुटत आणि आयुष्यात मिळालेला प्रत्येक क्षण सावधपणे साधनेत आणि अनुसंधानात सार्थकी लागो हीच तुमच्या चरणी नम्र प्रार्थना. स्वामीजी, तुम्हीच लिहून घेतलेलं हे भावस्मरण तुमच्या परमपवित्र परमपावन चरणी अर्पण करतो. तुमच्या चरणी माथा टेकून परमपूजनीय समर्थ रामदास स्वामींच्या ओव्यांची पुष्पांजली अर्पण करतो स्वामीजी. आता सद्गुरु वर्ण देना जेथे माया स्पर्श सकेना, ते स्वरूप मत अज्ञाना काय कळे, न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलत ते श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मज न कळे हा विचारू, दुरुनी माता नमस्कार, गुरुदेवा पैल पारू पाववी मज, गुरुदेवा पैल पारू पाववी मज. हरिओम हरिओम.
स्वामीजींच्या सर्वच गोष्टी सुंदर, सहज, बोधपर आणि तेजस्वी. मात्र स्वामीजींबरोबरच मधुरा मावशीचीही त्यांना खूप मोलाची साथ आहे. अतिशय सहज साधी राहणी, तिचे मनमोकळे हसणे आणि सगळ्यांविषयी प्रेम अशी आहे आमची मधुरा मावशी. आजही कधी कधी स्वामीजींशी बोलताना कधी कधी संकोच होतो, हे कसे बरं विचारू विचारू की नको असे वाटले की मधुरा मावशीची बॅकडोर एंट्रीची मदत होते. मी US मधून भारतात पहिल्यांदा गेले होते तेव्हा माझी खूप इच्छा होती की आपल्या हाताने जेवण बनवून स्वामीजींना व मधुरा मावशीला घरी बोलवावे. मात्र स्वामीजींना डायरेक्ट असे कसे विचारणार, मधुरा मावशीला मनातले सांगितले व तिने ममतेने हसली आणि म्हणाली मी बोलेन त्यांच्याशी. पुढे स्वामीजींशी बोलून तारीखही दिली. माझ्या आनंदाला पारावारच नव्हता. ह्या आणि अशा कितीतरी आठवणींची आज हृदयात दाटी झाली आहे. आपल्या सद्गुरूंचे स्वामींचे वर्णन करणारा एक अभंग आता सद्भक्त सौ गौरी सरदेसाई सादर करेल. गौरीताई.
हॅलो, म्हणजे मी ऐकत आहे?
हो हो, येत आहे.
स्वामीजी नमस्कार. इति सजय हृदय मम स्वामी इति सजय हृदय मम स्वामी दीनोद्धारक भव भयनाशक दीनोद्धारक भव भयनाशक संस्कृतिहारक स्वामी संस्कृतिहारक स्वामी मम स्वामी सजय हृदय मम स्वामी भजनान्वरी सुखितो जनान्वरी वरी तो जनपदाची हृदय ग्रंथीचा तुटती गाठी हृदय ग्रंथीचा तुटती गाठी लीलाधारी आम्ही लीलाधारी स्वामी मम स्वामी हृदय मम स्वामी सजय हृदय मम स्वामी नेत्रातुनिते श्रवते अमृता नेत्रातुनिते श्रवते अमृता
मुरती वाणी बोलत प्रसन्नता शिवास स्थान हरिकार प्रसन्नता शिवास स्थान हरिकार परित कृपावर श्रावा परित कृपावर श्रावा हृदय हृदय मम स्वामी हा वैकुंठी नित याची वसती वैकुंठी नित याची वसती प्रेमासाठी छंद यासिती प्रेमासाठी छंद यासिती उद्धरिले जन नच त्यागणती उद्धरिले जन नच त्यागणती करुणा सागर स्वामी हा करुणा सागर स्वामी हा मम स्वामी हा हृदय हृदय मम स्वामी हाति हृदय हृदय मम स्वामी हा विनीत भावे करितो नमना विनीत भावे करितो
प्रसन्नता जीवासी शांतवित वरी स्थावर शावाहा ती सदय हृदय मम स्वामी हा किती सुंदर वर्णन आहे. अशा उत्तुंग भावात असताना आपण आता आणखीन एक उंच भरारी घेणार आहोत. अतिशय प्रेम भरल्या अंतःकरणाने जीवाचे कान करून सर्व भावे लीन होऊन आपण आपल्या करुणामय उदार व श्रीमंत अशा सद्गुरूंसमोर याचना करू की त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत. स्वामीजी, आपल्याला आपला कार्यक्रम ह्याच्यानंतर आपल्याला जितका वेळ लागेल तितका आपण घ्या.
येते माहिती
हो स्वामीजी.
मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै गुरवे नमः अनं सुकरं प्रसन्नं रूपं जपोधरूपं योगीन्द्रमेद्यं भवरोगवैद्यं सद्गुरुं नित्यमहं नमः ॐ जैसे केंद्राचा गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण साजरा करत आहोत. या उत्सवामध्ये आणि या निमित्ताने जमलेल्या सगळ्या स्वामीजींच्या भक्तांना मनापासून नमस्कार करतो. तुमच्या सर्वांच्या हृदयात असलेल्या माझ्या आहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी तो संसारी भाग्यवंत रामकृष्ण हरी उच्चारी वैखरी फक्त तो संसारी भाग्यवंत आठवी श्री हरी नित्य रुदंतरी फक्त तो संसारी भाग्यवंत स्वामी म्हणे भक्ती पाशी चारी मुक्ती भाग्या नाही निधी भक्ताची या आपल्या सर्वांशी बोलण्यासाठी आणि स्वामीजींच्या या निमित्ताने घडणाऱ्या सेवेसाठी स्वरूपानंदांचा संजीवनी गाथेमधला हा 172 क्रमांकाचा अभंग घेतलेला. 17 तारखेला गुरुपौर्णिमा होती, 15 तारखेला गुरुपौर्णिमा होती आणि 17 तारखेला पुण्यामध्ये मोठा उत्सव झाला आणि आज तुमच्या इथं असलेल्या 24 तारखेला भारतात 25 तारीख सुरू झाली. आज आपल्या USA केंद्राचा हा गुरुपौर्णिमेचा उत्सव ज्या दिवशी आपलं पूजन त्या दिवशी आपली गुरुपौर्णिमा त्या तऱ्हेने आज आपली गुरुपौर्णिमा आहे. ज्ञानाच्या एका प्रगतीमुळे आज मी बोलताना तुम्हाला दिसतंय. सुधीर प्रसाद श्रीकांत उन्मेश यांनी मोठी खटपट करून आणि माहिती मिळवून या प्रकारचं एक थीम आपल्याला चॅनल उपलब्ध करून दिलं की ज्यामुळे आज असताना मी सर्वांची अतिशय प्रेमाने भरलेली अशी भावपुष्प जितूच आणि मंगेश आपण सगळ्यांनी ऐकलं. प्रिया म्हटलेली प्रार्थना आपण ऐकली विसरू कसा मी गुरु पादुकाला आणि मंजिरीचं अतिशय सुंदर असं निवेदन जे बोलणार होतो ते बोलण्याच्या आधी गौरीने आदर केलेल्या अभंगामुळे स्वामीजींची अतिशय तीव्र आठवण झाली. विनोद भारत भवभय नाशक संस्कृती नाशक स्वामी हा आपल्यासारख्या जीवांचा उद्धार भवभयाचं हरण करणारे आणि संस्कृती नाशक संस्कृती म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असा संसार त्या संसाराचा नाश करणारे असे स्वामीजी असं वर्णन स्वामीजींनी स्वरूपानंदांचं केलेलं आहे. नेत्रातुनते स्त्रवते अमृत मधुर मधुरती वाणी बोलत प्रसन्नता जीवास शांत वित आहे. त्याचं वर्णन स्वरूपानंदांनी या अभंगामध्ये पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी भक्त तो संसारी भाग्यवंत अशा शब्दांनी केलेलं आहे. प्राप्त पुरुषाचं वर्णन आहे की सर्वत्र श्रीहरी पाहते म्हणजे परमात्मा पाहते अशा पुरुषाचं वर्णन अशा भक्ताचं वर्णन स्वरूपानंदांनी केलेलं आहे. स्वरूपानंद म्हणतात की असा भक्त असा संसारी भक्त हा भाग्यवंत असतो की ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी पाहते. आपली दृष्टी सर्वत्र श्रीहरी पाहण्याच्या ऐवजी प्रकृती पाहते. आपली दृष्टी विषय पाहते. आपली दृष्टी स्त्री पुरुष पाहते. पाहणं बोलणं ऐकणं अशा क्रिया तर अनेक आहेत पण या अनेक क्रिया चाललेल्या असताना त्या क्रियांचा भोगता मात्र एकच आहे. ज्याला भोग मिळतो तो एकच आहे. ऐकत असताना जो अंतर्यामी राहून ऐकतो तोच हात असताना अंतर्यामी राहून चव देखील घेतो. तोच पाहत असताना अंतर्यामी राहून पाहणारा असतो. अशा प्रकारे जागृतीच्या अनेक क्रिया घडतात. त्या अनेक क्रिया जरी वेगवेगळ्या असल्या तरी देखील त्याचा भोगता त्याचा अनुभव घेणारा अंतर्यामी असणारा एकच एक आहे. जागृतीमध्ये जो एकच ऐकणं पाहणं बोलणं अशा क्रिया करतो आणि त्याच्यातून मिळणाऱ्या सुख दुःखाचा भोग घेतो तोच स्वप्नामध्ये देखील भोग घेणारा असतो आणि तोच सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ निद्रेमध्ये गाढ निद्रेच्या सुखाचा भोग घेत असतो. जो आज भोग घेतो तोच काल भोग घेणारा होता. तोच महिन्यापूर्वी भोग घेणारा होता. त्याला संवित असं म्हणतात. ज्ञाता असं म्हणतात. भोक्ता असं म्हणतात. तोच आपल्या अंतर्यामी असणारा परमात्मा अथवा चेतन पुरुष असतो. त्याला जीव पुरुष असं म्हटलं जात. तोच अनेक जन्म अनेक युग भोग घेत आलेला आहे आणि इथून पुढच्या दिवसांमध्ये महिन्यांमध्ये वर्षांमध्ये अथवा जन्मांमध्ये भोग घेणारा तोच एक संवित किंवा ज्ञाता आहे. तर हा देह निघून गेला तर दुसऱ्या देहाच्या अंगाने भोग घेणारा तोच संवित किंवा ज्ञाता असतो. तो एकच आहे. क्षेत्रज्ञ चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रांच्या अंतर्यामी एकाच स्वरूपामध्ये आहे. एकच आहे. अर्थात आपल्याला जो वेगळ्या वेगळ्या क्षेत्रज्ञ जाणवतो तो देहाहंतेमुळं जाणवतो. स्वरूपानंद असं म्हणतात की पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी भक्त तो संसारी भाग्यवंत. रामकृष्ण हरी उच्चारी वैखरी भक्त तो संसारी भाग्यवंत. ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी पाहते ज्याची दृष्टी सर्वत्र तो परमात्माच भरून राहिलेला आहे असं पाहते तो भाग्यवंत. समर्थ म्हणतात मनी लोचनी श्रीहरी तोच पाहे जनी जाणता भक्त होऊन राहे. कुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा जती धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा बोलण्या सारिखे चालत आहे अनेकी सदा एक देवास पाहे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सर्वत्र श्रीहरी दृष्टीनी जर पाहायचा असेल तर दृष्टीचा जो डोळा आहे दृष्टी ज्याच्यामुळे पाहते त्याच्या ठिकाणी बोध होणं किंवा ज्ञान होणं स्वरूप विषयक वस्तुस्थिती समजणं ही गरजेची गोष्ट असते. स्वामीजी म्हणत असत की विषय सुख आपल्याला कसं प्राप्त होतं ते असं म्हणत असत की साधाच अंतःकरण वृत्ती बाहेर पडते देहातून आणि त्या विषयाला किंवा पदार्थाला व्यापते आणि त्या पदार्थाचं ज्ञान घेऊन परत अंतःकरणामध्ये येते. ती जेव्हा परत अंतःकरणामध्ये येते तेव्हा त्या पदार्थाचं ज्ञान होतं. हा डोंगर आहे, हे झाड आहे, ही नदी आहे, हे लहान मूल आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे इत्यादी याचा जो अनुकूल अथवा प्रतिकूल आघात आपल्या चित्तावर होतो अंतःकरणावर होतो त्यामुळं त्या दृश्यामुळं आपल्याला सुख अथवा दुःख होतं. अनुकूल वेदनियम सुखम प्रतिकूल वेदनियम दुःखम त्यामध्ये देखील ज्याला या पदार्थांचं ज्ञान होतं त्या ठिकाणी अज्ञान घनतम असं अज्ञान भरून राहिलेलं असल्यामुळं आपल्याला ते पदार्थ परमात्म्याखेरीज वेगळे असे प्रश्न यायला येतात. मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भूती ना आता अशा प्रकारचा भाव अंतःकरणात अबोधात्मक भाव असल्यामुळं आपल्याला ते पदार्थ वेगळ्या प्रकारे सुख आणि दुःख देतात. आपण आपल्याला ते आवडतात अथवा आवडत नाहीत असं होतं. मात्र स्पर्शास सुखांचे शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायना हा अनित्या हा असं भगवंत या स्पर्शाबद्दल म्हणतात. विषयांचा बाह्य विषयांचा इंद्रियांशी होणारा स्पर्श वृत्ती ज्ञानामुळे ते सुख आणि दुःख द्यायला कारण होतात. पण ज्या वेळेला जीवाला आत्मबोध होतो आपण सच्चिदानंद असं समजतो तेव्हा ज्ञानाची प्रक्रिया तीच राहते जगताचा. पण अंतःकरण वृत्ती परत आल्यानंतर ज्या ठिकाणी अबोध असतो त्या ठिकाणी जर बोध असेल तर सर्वत्र परमात्मा आहे अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. अशा दृष्टीने तो पाहतो. विषय तो त्याचा झाला नारायण असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते याच अर्थाने म्हणतात. अशा वेळेला सर्व क्रियांमध्ये एका परमात्म्याचा प्रत्यय आल्याखेरीज राहत नाही. स्वरूपानंद एका अभंगामध्ये म्हणतात की जेथे जेथे माझे हिंडेल हे मन तुझेची दर्शन तेथे हो ओ तुझे विन देवा न तुझी वासना शिवो माझ्या मना कदा काळी. ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी पाहते सर्वत्र श्रीहरी दृष्टीने जर पाहायचा असेल तर दृष्टीच्या माध्यमातून जो पाहतो तो मी म्हणजे संविक आत्मा त्याला स्वरूपविषयक बोध होणं गरजेचं आहे. तर सर्वत्र दृष्टी श्रीहरी पाहिल नाहीतर ती केवळ इच्छा राहील त्या इच्छेने सर्वत्र श्रीहरी पाहता येत नाही. आणि अशा प्रकारे सर्वत्र श्रीहरी पाहणं एकदा जर सर्वत्र श्रीहरी पाहिला अथवा परमात्मा पाहिला तर तो परमात्मा त्याच्या परमात्म ज्ञानामुळे आपल्या मुखामध्ये देखील स्वाभाविक रीतीने येईल. नामस्मरणामध्ये गोडी लागत नाही. नामस्मरण करताना विसर पडतो, अनुसंधान तुटतं. याचं कारण असं असतं की आपल्या अंतःकरणात वेगळ्याच गोष्टींना थारा असतो. ज्या गोष्टींना थारा असतो त्या गोष्टी आठवतात. ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या गोष्टी न काढतात. जर सर्वत्र प्रभू परमात्मा आता दृष्टीला दिसेल तर तो सहज वैखरीमध्ये देखील येईल. रामकृष्ण हरी उच्चारी वैखरी फक्त तो संसारी भाग्यवंत असं स्वरूपानंद म्हणतात. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती, एका भगीराकडे एक पाश्चात्य मनुष्य एका भगीराकडे एका साधूकडे आत्मज्ञान हवं म्हणून आला. साधू आत बसलेले होते, रस्त्यावरून येताना त्यांनी ते फाटक उघडलं, आपल्या चपला सरकवल्या, भिंती लदळली, त्या थडकल्या थांबल्या आणि हात घाई घाईने गेला आणि साधूंना म्हणाला की मी आत्मज्ञान मिळवण्यासाठी म्हणून आलेलो आहे. तर साधू म्हणाले, आत्मज्ञान जर मिळवायचं असेल तर तुला एवढं ते सोपं वाटतं काय? तू त्या फाटकाशी कसं वर्तन केलंस? त्याला कशी कसं ढकलून तू आत आलास? जा आधी त्याची क्षमा माग, तुझ्या चपलांची आधी क्षमा माग, त्यांना कसं पायातून सोडून दिलंस? त्या माणसाला असं वाटायला लागलं की मी आत्मज्ञान देहदर्शन यासाठी आलो आणि हा माणूस मला फाटकाची क्षमा मागायला सांगतोय. पण त्यांनी असं केल्याखेरीज साधू पुढे बोलायलाच तयार नव्हता. असं असल्यामुळं तो बाहेर गेला, त्यांनी फाटकावरून अत्यंत प्रेमाने हात फिरवला आणि क्षमा मागितली, आपल्या चपला परत एकदा नीट उचलून सावकाश शांतपणाने खाली ठेवल्या. त्यांनी असं लिहून ठेवलेलं मी वाचलं की त्या क्षणी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा मोठा स्पर्श जाणवला. सर्वत्र श्रीहरी पाहणं म्हणजे सर्वत्र अत्यंत प्रेमाने वर्तन करणं देखील होत. सर्वत्र श्रीहरी पाहणं म्हणजे सर्वत्र श्रीहरी आहे अशा बोधाने सर्वांशी वर्तन करणं देखील होत. मग तुम्ही कोणाला दुखावू शकत नाही, कोणाशी तुम्ही कशा पद्धतीने कठोर बोलू शकत नाही. रामकृष्ण हरी उच्चारी वैखरी फक्त तो संसारी भाग्यवंत असं समर्थ म्हणतात. अखंड रामकृष्ण हरी बोलणं म्हणजे जे आपण बोलत असू ते रामकृष्ण हरी या बोधाने बोलणं. सतत रामकृष्ण हरी हा शब्दच मुखाने असेल असं नाही, पण रामकृष्ण हरी हे ज्या परमात्म्याला दर्शवतं, रामकृष्ण हरी हे शब्द ज्या बोधाला दर्शवतात, त्या बोधाचं तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम आणि सांसारिक वार्ता करत असताना देखील अत्यंत प्रेमाने बोलणं म्हणजे रामकृष्ण हरी उच्चारी वैखरी. आमच्या घराजवळ एक आजोबाजी राहत असत, चांगलं घर होत खरं म्हणजे, दत्तभक्त होते, पूजा करत असत, भस्म लावत असत. पण जर ते रागावले तर बायकोला हवे तसे बोलत असत आणि बायकोनी जर प्रत्युत्तर केली तर एक छोटी वेताची छडी होती, ती छडी घेऊन ते त्यांना मारत असत. आणि एवढं सगळं झाल्यानंतर एक तास दीड तास घरात कोलाहल वाजत असे आणि ते वेगवेगळ्या अवमान मंडळ मंडळ अशा मंडळांमध्ये सहभागी होऊन तिथं तिथं अभिषेकाकरता देखील जात असत. हा परमार्थ नाही. सर्वत्र श्रीहरी पाहणं आणि सर्वत्र श्रीहरी पहा आहे या बोधाने सर्वांशी अत्यंत प्रेमाने वर्तन करणं ही गरजेची गोष्ट आहे. पुढे स्वरूपानंद म्हणतात की आठवी श्रीहरी नित्य रुदंतरी फक्त तो संसारी भाग्यवंत. आपल्या अंतर्यामी आपल्या रुदंतरी श्रीहरीला नित्य जो आठवतो, आपल्या अंतर तरी आम्ही श्रीहरीला आठवण्यासाठी जर आवश्यकता कसली असेल तर शांत बसून केलेल्या उपासनेची शांत बसावं. स्वामीजी म्हणायचे की ऑफिसमधून आला हातपाय धुवावे, स्वच्छ व्हावं, देवापाशी उदबत्ती लावावी, भक्तिभावाने नमस्कार करावा, डोळे मिटावेत आणि आपल्या हृदय कमलाच्या ठिकाणी परमात्मा भरून राहिलेला आहे अशी आठवण करून ध्यानाला बसावं. प्रात स्मराने हृदय संस्फुरदात्म तत्व सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न जागर सुषुप्तिम अवैति नित्यम तत् ब्रह्म निष्कलमहम न च भूत संघा. सुरुवातीला दिवस सुरुवात होतानाच ध्यान करावं, एकांतात बसावं. मी अशा सहज भावानी असलेलं जे स्फुरण आहे आपल्या आत असणार, एरवी सर्वांच्या हृदय दृशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू मी गा. मी असं सहज स्फुरण आपल्या आत असणार ते परमात्म्याच आहे हे जाणावं आणि ते परमात्म्याच आहे हे जाणून तो सत्स्वरूप म्हणजे अविनाशी, चित स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप, चैतन्य स्वरूप, सुख स्वरूप म्हणजे आनंद स्वरूप हे लक्षात घेण्यासाठी म्हणून मनाचं प्रमन होण्याचा प्रयत्न करावा, करण्याचा प्रयत्न करावा. चिदाकाशात लक्ष देऊन शांत बसावं. शब्द मावळून जावेत. शब्द मावळून गेल्यानंतरची निशब्दता शिल्लक राहते, त्या निशब्दतेचं देखील साक्षी होऊन राहावं. जो साक्षी आहे त्याला जर प्रमन स्थिती दीर्घ काळ राहिली तर आपला आपण स्वरूप बोध होतो, द्रष्ट्याला स्वरूपाची स्थिती प्राप्त होते आणि ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्या स्थितीमध्ये क्षण दोन क्षण रोज प्रत्यय घेत असताना त्या स्थितीचा एरवी देखील आठव करणं, ध्यानाला बसलेलं नसताना देखील आपण आत्मस्वरूप आहोत अशीच आठवण ठेवत राहणं, असं जो करतो आठवी श्रीहरी नित्य रुदंतरी भक्त तो संसारी भाग्यवंत. रूपानंद म्हणतात की कृपावंत थोर सद्गुरु उदार देणे योग सार दिले मत मन पवनाची घालून या गाठ गगनाची वाट लावली शून्य निशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरी रूप. शून्य म्हणजे मनाची विचाररहित अशी किंचित काळ टिकणारी स्थिती, निशून्य म्हणजे ज्या स्थितीमध्ये शून्यता आहे आणि दीर्घकाळ शून्यता आहे आणि ज्या ठिकाणी किंचित आपण परमात्मा अशा प्रकारचा बोध आहे आणि महाशून्य म्हणजे या निशून्य स्थितीमध्ये जो किंचित काळ परमात्मा बोध असतो तो बोध कितीतरी वेळ जास्त टिकून राहणं. शून्य निशून्य ते बीज महाशून्य, या शून्य आणि निशून्य स्थिती ही स्थिती महाशून्यातून म्हणजे परमात्मा सत्तेतूनच निष्पन्न होते, त्या परमात्मा सत्तेमध्ये जाऊन स्थिर होणं, याला स्वरूपानंदांनी भेटविले धन्य हरिरूप असं म्हटलेलं आहे. हे हरिरूप आपल्या सर्वांच्या अंतर्यामीच आहे. स्वामी म्हणे भक्तीपासी चारी मुक्ती भाग्या नाही निती भक्ताची या. आता जो भक्त आहे जो ध्यानाने नामस्मरणाने पापपुण्य ओलांडतो आणि आपल्या स्वरूपाशी जाऊन प्राप्त होतो आणि त्या बोधामध्ये मग वर्तन करतो, पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी अशा प्रकारे, रामकृष्ण हरी उच्चारी वैखरी अशा प्रकारे, अशा भक्तापाशी चारही मुक्ती असतात. चार मुक्ती म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. याच्यातली सायुज्यता मुक्ती ही सर्वात शेवटची मुक्ती समजली जाते. चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरूचे निबोधे. तुकाराम महाराज असं म्हणतात की ही सायुज्यता मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून सगळा अट्टहास जीवनाचा याजसाठी केला होता. अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया. सार्थक वाटे झालिया वेदाचे नाव मंगळाचे तेने गुणे, दुका म्हणे मुक्ती करिणीली नवरी आता दिवस चारी खेळी मेळी. स्वामीजींच्या सहवासात आपल्याला जे आपल्या अंतर्यामी डोकवण्याची सवय लागली, उत्सुकता निर्माण झाली, त्याची परिणिती आपल्याला आत्मबोधामध्ये जर झाली, आत्मज्ञानामध्ये झाली, तर त्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. स्वामीजींनी देखील आपल्याला जे जवळ केलं, आपल्याला जे प्रेम दिलं, ते आपल्या सर्वांच्या ठिकाणी स्वाभाविक रीतीने ते परमात्मा पाहत होते म्हणून. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या या बोधाचा मागोवा घेत घेत आपण देखील त्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचावं म्हणून आपल्याला स्वामीजींनी अनुग्रह दिला. म्हणून या कारणाकरता ते आपल्याकरता प्रवचन करत असत. देहाच्या अत्यंत विकल अशा स्थितीत देखील लढेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत असत. ते लढणं हे आपल्याला बोध देण्यासाठी होतं, बाकी दुसऱ्या कशासाठी. रंगांच्या या अभंगाच्या द्वारा आपण आपल्या जीवनामध्ये ही स्फूर्ती ही प्रेरणा निश्चित मिळवू. मला अशी खात्री आहे की इतक्या दूर राहून अमेरिकेसारख्या ठिकाणी राहून तुम्ही ज्या पद्धतीने हे सर्व करत आहात, केंद्र चालवत आहात, ते जर पाहिलं तर आणि ज्या सावधपणाने जीवन जगण्याचा अभ्यास करत आहात ते जर पाहिलं तर येण्याची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चय, स्वरूपाकारे हे तुमच्या बाबत निश्चित घडेल असं मला वाटतं. आणि तसं ते घडावं याकरता मी तुमच्याकरता म्हणून स्वामीजींचे आशीर्वाद मागतो. माझ्या अंतरियामी असणाऱ्या सद्गुरूंचेही आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो. हरिओम सत्स. हरी हरी.
स्वामीजी बोलत असताना असे वाटत होते की घड्याळाने थोडी विश्रांती घ्यावी. या कार्यक्रमाची सांगता आपण स्वामी माधवनाथ व स्वामी मकरंदनाथ यांच्या आरत्यांनी करणार आहोत. तत्पूर्वी या गुरु पौर्णिमेच्या पावन दिवशी आपल्या सगळ्यांच्या वतीने सद्गुरु चरणी मागणं मागते की मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता, उदारा जगदा तहारा दे मज असावर. आता सद्भक्त रोहित कर्णिक आरती करेल व नंतर आपण स्वामीजींना नमस्कार करून आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. रोहित
आवाज ऐकू येतो ना?
हो.
ओम ब्रह्मांस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम ब्रह्मांस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पाई, भक्तीने पाई देवी तो माता. आरती माधवनाथा कृपाळु तू ज्ञान देवी, पाजी अमृत ओई देसी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्त. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप गुण स्वरूप गुण दावी सियाता आरती माधव नाथा आरती माधव नाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मेरे अखंड चांदणे अखंड चांदणे त्रिकोर चित्ता आरती माधव नाथा आरती माधव नाथ ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुली पद कमलावती व्यला माथा ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनि पद कमलावरी देव्यला माथा ज्ञान दीविचा पवित्र रंगी रंगुनि परमाथा स्वामी तू रंगुनि परमाथा प्रपंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुने पद कमलावरी देव्यला माथा सोहम हंसारूढ राहुनी शांत विसियाता स्वामी तो शांत विसियाता नाथ पंथची खून दाविसी गुन्मनि सुख भक्ता ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनि पद कमलावरी देव्यला माथा भाव धुरुनिया चातक जैसा चरण ये मेघा जैसा शरण ये मेघा दास मणे मी अनन्य जैसा धाव पाव वेगा ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनि पद कमलावरी देव्यला माथा भावे नमुनि पद कमलावरी देव्यला माथा
स्वामीजी आता कोण जॉईन झाल्यांची नावं कार्यक्रम दाखवतो का स्वामीजी आम्ही मंजिरी आणि रोहन नमस्कार करतो स्वामीजी
स्वामीजी नमस्कार नमस्कार
मंगेश म्हस्कर
स्वामीजी नमस्कार करतो अंदुल्लाचो मंगेश
सुंदर काका आणि श्री नायडू
काका नमस्कार स्वामीजी नमस्कार सुंदर आणि नीला नायडू
हो अनिल काका आणि शुभा मावशी कुर्लेकर
स्वामीजी नमस्कार
दीपा गोलफोडे
स्वामीजी नमस्कार करतो
नमस्कार
आशा उमराणे
जी नमस्कार
गौरी आणि ऋषिकेश सरदेसाई
स्वामीजी नमस्कार करतो
हो ऋषिकेश गौरी
जी नमस्कार आमच्या चौघांचा
हो हो
रुचा आणि अनुप देवरस
नमस्कार करतो
हो नमस्कार
नीता देशपांडे
स्वामीजी नमस्कार करते
चिन्मय आणि प्रियंका
स्वामीजी नमस्कार करतो
स्वामीजी नमस्कार
रुची चांदोरकर
नमस्कार
हो हो रुची
आणि स्मिता भिंडवाले.
नमस्कार.
विश्वनाथ आणि मच्छा भावे आणि मधुराचे आई वडील पण आहे.
नमस्कार
स्वामी. नमस्कार.
नमस्कार.
हो काका.
अभिजीत आणि सुप्रिया ब्रह्मे.
स्वामीजी नमस्कार करते.
स्वामीजी नमस्कार करतो. स्वामीजी अदिती पण आहे पण अदिती तू जॉईन केले.
मधुकर काका आणि अनघा मावशी देशपांडे.
स्वामीजी नमस्कार करतो.
नमस्कार स्वामीजी.
नमस्कार. नमस्कार.
मीना सराफ.
स्वामीजी नमस्कार करते.
नमस्कार. नमस्कार.
रोहित कर्णिक आणि रोहित साई बाबा पण आहेत.
नमस्कार.
नमस्कार करतो.
दिग्विजय राव राणे. संदीप आणि ऊर्जा पाटील.
स्वामीजी नमस्कार करतो.
नमस्कार.
पारवाद. स्वामीजी नमस्कार करते.
कोण कोण?
शीतल पारवाद. नमस्कार करते स्वामीजी. पल्लवी आणि समीर शिंत्रे.
नमस्कार करते स्वामीजी.
नमस्कार करते स्वामीजी.
विनय काकडे.
स्वामीजी नमस्कार करतो.
विनय नमस्कार.
मिलन आणि विवेक पालक.
नमस्कार.
स्वामीजी नमस्कार करतो.
हो हो. नमस्कार.
नरेश खुडे.
नमस्कार करतो स्वामीजी.
नरेश नमस्कार.
जितेंद्र आणि लीना कुलकर्णी आणि त्यांच्यासाठी रिया आणि रितू पण आहेत.
स्वामीजी नमस्कार करते.
श्रीकांत आणि कांचन अकोलकर.
स्वामीजी नमस्कार.
स्वामीजी नमस्कार करतो. श्रीकांत.
हो. नमस्कार.
गौतम चांदेकर.
स्वामीजी नमस्कार करतो.
शुभांगी साठे.
स्वामीजी नमस्कार करते.
शुभांगी.
अनिरुद्ध आणि दीपा मराठे.
स्वामीजी नमस्कार करतो.
स्वामीजी नमस्कार.
अनिरुद्ध.
स्वामीजी आम्ही नमस्कार करतो.
निलेश खुडे.
नमस्कार करतो.
निखिल कुलकर्णी.
स्वामीजी नमस्कार करतो. जय श्री राम.
दीना आणि संजय मुजुमदार.
स्वामीजी नमस्कार करतो.
स्वामीजी नमस्कार करते.
केदार आणि ऐश्वर्या कुलकर्णी आणि ऐश्वर्याचे आई वडील.
स्वामीजी नमस्कार करते.
स्वामीजी केदार कुलकर्णी नमस्कार करतो.
स्वामीजी ऐश्वर्याचे बाबा नमस्कार करतो.
स्वामीजी नमस्कार करते.
अथर्व पण म्हणतोय स्वामीजी नमस्कार.
स्वामीजी नमस्कार
करतो. नमस्कार अथर्व.
मनीषा.
स्वामीजी नमस्कार.
मनीषा.
स्वामीजी नमस्कार. मनीषा कुठे?
मनीषा कुठे? हो हो. नमस्कार.
गीता शहा.
स्वामीजी प्रणाम करते. नमस्कार.
हो गीता. हो.
आणखीनही नंतर कोणी जॉईन झालं का आपल्या केंद्रात?
हॅलो. नमस्कार.
नमस्कार. अंजली पाटील शिकागोवरून जॉईन झाले.
नमस्कार
नमस्कार करते स्वामी जी.
हेलो
स्वामी जी, पंकज आणि रक्षिता जगताप नमस्कार करतो.
हा पंकज नमस्कार.
हॅलो, मी विद्यार्थीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आमच्या दोघांतर्फे नमस्कार स्वामी जी.
नमस्कार
स्वामी जी. जान्हवी करते नमस्कार करते.
नमस्कार
जान्हवी. स्वामी जी आम्ही तुमचे नमस्कार करतो.
मला वाटतं आता सगळ्यांचे नमस्कार करून झाले स्वामीजी, पण गजर करून या कार्यक्रमाची सांगता करूया का? फुला ललित कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. रघुसंतन की जय. जय जय स्वामी. आमच्या सगळ्यांतर्फे आपल्याला